चीनी मंडी .com पॉडकास्ट।
विझी डेली मार्केट अपडेट, बुधवार 10 जुलै 2019। आज डोमेस्टिक मार्केटमध्ये मोठी हालचाल दिसून नाही आली। महाराष्ट्रातील कारखान्यांचे भाव 3,100 ते 3,140 रुपये प्रति क्विंटलने ओपन झाले, तर रिसेलचे भाव 3,030 ते 3,075 रुपये होते। उत्तर प्रदेशमध्ये मागणी चांगली दिसून मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये व्यापार 3,170 ते 3,300 रुपये होता। रिसेलचे भाव 3,175 ते 3,300 रुपये आहेत। गुजरातमध्ये S30 चा व्यापार 3,100 ते 3,130 रुपये होता, तर तमिळनाडूमध्ये साखरेची विक्री GST सोडून 3,200 ते 3,260 रुपयेमध्ये झाली। इंटरनॅशनल मार्केट, येथील बाजार आज शांत राहिला। लंडन पांढऱ्या साखरेचे भाव 319.80 डॉलर, तर US साखरेचा व्यापार 12.32 सेंट्समध्ये झाला। कच्च्या साखरेचे FOB इंडिकेशन 336 ते 338 डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव 352 ते 355 डॉलर राहिले। एक्स फॅक्टरी अनुसार कच्च्या साखरेची मागणी 21,000 ते 21,300 रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर 22,000 ते 22,200 रुपये प्रति मेट्रिक टन होती। करन्सी आणि कमोडिटी, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 68.59 तर ब्रेझिलियन रिअलचा व्यापार 3.7 मध्ये झाला। क्रूड फ्युचर्स 4,057 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $59 होते। इक्विटी, BSE 30 सेन्सेक्स 173 अंकांनी घसरून 38,557 अंकांवर, तर NSE निफ्टी 57 अंकांनी घसरून 11,498 अंकांवर बंद झाले।